आकाशवाणी मेघना देशपांडे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जगभरात नव्या वर्षाचं उत्साहात स्वागत. हिंद प्रशांत महासागर क्षेत्रातलं स्थैर्य, प्रगती आणि समृद्धी यामध्ये क्वाड समूहाची भूमिका महत्वाची. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांचं मत. आगामी 10 वर्षात अंतराळ संबंधित अर्थव्यवस्थेत 5 पट वाढ होईल असा अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग यांचा विश्वास. येमेनमध्ये हौती संघटनेच्या ताब्यातल्या लष्करी तळांवर अमेरिकेचे हवाई हल्ले आणि संतोष करंडक फुटबॉल राष्ट्रीय स्पर्धेत पश्चिम बंगालला विजेतेपद. जगभरातल्या नागरिकांनी काल मध्यरात्री सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचं उत्साहात स्वागत केलं. प्रशांत महासागरातल्या किरीबाती या देशानं सर्वप्रथम नववर्षाचं स्वागत स्थानिक रीतिरिवाजांनुसार केलं. त्यानंतर न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये हजारो लोकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत आणि शहरांमधल्या प्रमुख इमारती दिव्यांच्या रोषणाईनं उजळवून नववर्षाचं स्वागत केलं. भारतातही काल मध्यरात्री सर्व प्रमुख शहरातले रस्ते नववर्षाचं स्वागत करण्यासाठी जमलेल्या उत्साही नागरिकांच्या गर्दीनं फुलून गेले होते. आसाममध्ये काझीरंगा आणि मानस राष्ट्रीय अभयारण्यात देशी परदेशी पर्यटकांची गर्दी झाली आहे. मुंबईत गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राइव्ह, गिरगाव चौपाटी, बांद्रा बँडस्टँड, जुहू आणि वर्सोवा समुद्र किनाऱ्यांवर नववर्षाच्या स्वागतासाठी लोकांनी गर्दी केली होती. प्रशासनानंही नागरिकांच्या सुरक्षेची सुविधेची सर्व व्यवस्था केली होती. हिंद प्रशांत महासागर क्षेत्रातलं स्थैर्य, प्रगती आणि समृद्धी यामध्ये क्वाड समूह महत्वाची भूमिका बजावत आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. क्वाडच्या स्थापनेला 20 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी एक संयुक्त निवेदन जारी केलं आहे. तात्कालिक आपत्तीला प्रतिसाद देण्यातून निर्माण झालेला क्वाड समूह आता पूर्ण वेळ भागीदारीत परिवर्तित झाला असल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. क्वाड समूह आता एकमेकांसोबतच हिंद प्रशांत क्षेत्रातल्या इतर देशांबरोबरही सहकार्य करत आहे. हवामान बदल, कर्करोग आणि साथरोग ते दर्जेदार पायाभूत सुविधा, दहशतवाद विरोधी लढा आणि सायबर सुरक्षा अशा अनेक आव्हानांचा सामना करण्यासाठी क्वाड समूह एकत्र काम करत आहे. भारताच्या मूलभूत उत्पादन क्षेत्रात गेल्या वर्षी 4.3% वाढ नोंदवण्यात आली. वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार सिमेंट, कोळसा, पोलाद, वीज, इंधन आणि खतांच्या उत्पादनात वाढ झाली आहे. दरम्यान नैसर्गिक वायू आणि कच्च्या इंधनाच्या उत्पादनात सुमारे 2% घट झाली आहे. 2024-25 या आर्थिक वर्षासाठी विलंबित आणि सुधारित प्राप्तीकर परतावा भरण्यासाठी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं 15 जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. ही मुदतवाढ व्यक्तिगत करदात्यांसाठी आहे. आगामी 10 वर्षात अंतरिक्षाशी संबंधित अर्थव्यवस्थेत 5 पट वाढ होऊन ती 44 अब्ज डॉलर्सपर्यंत जाईल असं अणुऊर्जा आणि अंतरिक्ष राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्लीत माध्यमांशी बोलत होते. 2023 अंतराळ क्षेत्रातली गुंतवणूक 1,000 कोटी रुपयांवर गेली होती. परकीय चलन गंगाजळी वाढवण्यात अंतराळ क्षेत्राचा वाटा मोलाचा आहे. इतर देशांच्या उपग्रह प्रक्षेपणातून भारताला आतापर्यंत 220 दशलक्ष युरोचं उत्पन्न मिळालं असून त्यातलं 85% उत्पन्न गेल्या 8 वर्षांमधलं आहे असं जितेंद्र सिंग यांनी सांगितलं. 2024 हे वर्ष भारतीय अंतराळ क्षेत्रासाठी खूप महत्वाचं वर्ष ठरल्याचं त्यांनी नमूद केलं. गंगा स्वच्छता राष्ट्रीय अभियानाअंतर्गत केंद्र सरकारनं उत्तर प्रदेशातल्या चंडौली आणि माणिकपूर जिल्ह्यांमध्ये 272 कोटी रुपयांच्या विकास कामांना मान्यता दिली. तसंच बिहारमधल्या बक्सर भागात 257 कोटी रुपये खर्चाच्या सांडपाणी शुद्धता प्रकल्पालाही मान्यता देण्यात आली. अभियानाचे महासंचालक राजीव कुमार मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत गंगा नदीच्या संवर्धनासाठी सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. नदीचं पावित्र्य टिकून राहावं या दृष्टीनं नदीची स्वच्छता, शाश्वत विकास आणि संवर्धन या बाबींवर हे अभियान विशेष लक्ष पुरवतं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीतल्या ग्रीन आर्मीचं कौतुक केलं आहे. त्यांचं काम प्रेरणादायी असल्याचं पंतप्रधानांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. ग्रीन आर्मी हा वाराणसीतल्या देवरा इथल्या महिलांचा गट असून या गटातल्या महिला अंमली पदार्थ आणि जुगार याबाबत जनजागृती करण्याचं काम करतात. प्रत्येक मुलीचा जन्म उत्सवाप्रमाणे साजरा करतात आणि हुंडा प्रथेविरोधात लढा देतात. पंतप्रधानांनी या महिलांना त्यांच्या उल्लेखनीय कामाबद्दल प्रशस्तीपत्रही दिलं आहे. मणिपूरमधल्या हिंसाचारामुळे स्थलांतरित व्हावं लागलेल्या नागरिकांना राज्य सरकार 50,000 रुपयांपर्यंतचं कर्ज विना तारण देणार आहे. मुख्यमंत्री उद्योजकता सहाय्य योजनेतून हे कर्ज देण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी काल केली. या योजनेअंतर्गत याआधीच 426 लोकांना व्यवसायासाठी कर्ज दिल्याचं त्यांनी सांगितलं. आसाममधल्या 9 लाख नागरिकांना गेल्या वर्षी आधार कार्ड देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री हेमंता बिस्व सर्मा यांनी दिली आहे. राष्ट्रीय नागरिक नोंदणी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेत या सर्वांची आधार कार्ड बायोमेट्रिक्समुळे अडकली होती. या 9 लाख नागरिकांना सर्व सरकारी सेवांचा लाभ आता विना अडथळा घेता येईल असं शर्मा यांनी सांगितलं. दहशतवाद विरोधी पथकानं डिसेंबर महिन्यात महाराष्ट्राच्या विविध भागातून बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या 43 बांगलादेशी नागरिकांना अटक केली. त्यांच्या विरोधात 19 प्राथमिक चौकशी अहवाल दाखल करण्यात आले आहेत. एटीएसनं त्यांच्याकडून ओळखपत्रांसहित काही बनावट कागदपत्रं जप्त केली आहेत. गेल्या 4 दिवसात विक्रोळी, नाशिक, अकोला, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगरमधून 9 बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. येमेनची राजधानी सना इथल्या हौती संघटनेच्या ताब्यातल्या लष्करी तळांवर काल अमेरिकेनं हवाई हल्ले केले. हौती संघटनेच्या दूरचित्रवाणी वाहिनीनं दिलेल्या वृत्तानुसार संरक्षण मंत्रालयाची इमारत आणि स्फोटकांच्या कारखान्यावर हे हल्ले करण्यात आले. हौती संघटनेनं इस्रायलमध्ये क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केल्याचा दावा केल्यानंतर अमेरिकेनं हवाई हल्ले केले. या हल्ल्यांच्या वृत्ताला अमेरिकेच्या लष्करानं दुजोरा दिला असून लाल समुद्र आणि आडेन आखातातलं हौती संघटनेचं सामर्थ्य कमी करण्यासाठी हल्ला केल्याचं म्हटलं आहे. हॉकी इंडिया लीग स्पर्धेत काल हैदराबाद तुफान्स संघानं दिल्ली एसजी पायपर्स संघावर शूटआउटमध्ये 6-4 असा विजय मिळवला. आज बंगाल टायगर्स आणि गोनासिका संघादरम्यान सामना होणार आहे. छत्तीसगडमध्ये रायपूर इथं झालेल्या 24व्या वनवासी क्रीडा स्पर्धेत फुटबॉलचं अजिंक्यपद संथाल परगण्यानं मिळवलं. अंतिम सामन्यात संथाल परगण्याच्या संघानं केरळच्या संघावर टायब्रेकरमध्ये 4-1 असा विजय मिळवला. हैदराबादमध्ये झालेल्या संतोष करंडक फुटबॉल राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पश्चिम बंगालनं काल आपलं 33वं विजेतेपद पटकावलं. त्यांनी केरळवर 1-0 असा विजय मिळवला. बंगालच्या रॉबी हन्सडा यानं शेवटच्या काही मिनिटांमध्ये मिळवलेल्या या गोलनं पश्चिम बंगालचा 7 वर्षांचा विजेतेपदाचा दुष्काळ संपवला. हन्सडा याच्या 12 गोल्सनं त्याला या स्पर्धेतला सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळवून दिला. देशाच्या उत्तरेकडील अनेक भागात सध्या थंडीची लाट आहे. येत्या 2 दिवसात हिमालय पर्वतरांगांच्या पश्चिमेकडील भागात हलक्या पावसासह बर्फवृष्टीची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. पंजाब, हरियाणा, चंडीगड, दिल्ली आणि उत्तर प्रदेशात तुरळक ठिकाणी दिवसाच्या तापमानातही बरीच घट अपेक्षित असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जगभरात नव्या वर्षाचं उत्साहात स्वागत. हिंद प्रशांत महासागर क्षेत्रातलं स्थैर्य, प्रगती आणि समृद्धी यामध्ये क्वाड समूहाची भूमिका महत्वाची. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांचं मत. आगामी 10 वर्षात अंतराळ संबंधित अर्थव्यवस्थेत 5 पट वाढ होईल असा अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग यांचा विश्वास. येमेनमध्ये हौती संघटनेच्या ताब्यातल्या लष्करी तळांवर अमेरिकेचे हवाई हल्ले आणि संतोष करंडक फुटबॉल राष्ट्रीय स्पर्धेत पश्चिम बंगालला विजेतेपद. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.